नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रातच्या 8 वरांचेर राष्ट्राक उद्देशून उलोवप करतले. पहलगामात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत भारतान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदूराच्या फाटभुयेर ते उलोवप करतले. ऑपरेशन सिंदुरा वेळार 25 भारतीय आनी 1 नेपाळी नागरिकांक मरण आयले. ह्या कारवायेत भारतान पाकिस्तानातले जायते आतंकवादी सुवाती नष्ट करून 100 वयर आतंकवाद्यांक मारले. इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या यजमानके खाला आयज नवी दिल्लीतल्या तांच्या राबित्या घरा उचेल्या पावण्यावेली बसका जाली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, तिनूय सेवादळांचे मुखेली आनी हेर अधिकारी हे बसकेक हाजीर आशिल्ले. भारताचे झूज आतंकवाद्यांकडेन आनी तांकां आदार दिवपी मुळाव्या साधन सुविधाकडेन आसा, पाकिस्तानी लष्करा वांगडा न्हय हाचेर एअर मार्शल AK भारती हांणी भर दिलो. पाकिस्तानी सैन्यान आतंकवाद्यांक आधार दिवपाचे थारायला. भारतान ताका प्रतिकार करपाची गरज आसा देखून पाकिस्तानाच्या लुकसाणाक तोच जापसालदार आसा अशे एअर मार्शल AK भारती हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत तिनूय संरक्षण दळाच्या जोड पत्रकार परिषदेत ते उलयताले. ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय लष्करान देशातल्या नागरी आनी लष्करी मुळाव्या साधन सुविधाचे लुकसाण कशें उणें केले हाची सविस्तर माहिती हे वेळार तांणी दिली. भारतीय वायुसेनेन जायती पाकिस्तानी क्षेपणास्त्रां आनी रॉकेटां नष्ट केल्यात. पाकिस्तानाचो हल्लो आडोवपाक भारत यशस्वी जाला अशें तांणी मुखार सांगले. भारताची सुरक्षा वेवस्था अभेद्य आसा, पाकिस्तानाक तिचो भंग करप शक्य ना हाचेर तांणी भर दिलो. मजगती भारतीय लष्कराचे लष्करी ऑपरेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई आयज पाकिस्तानाचे लष्करी महासंचालकां वांगडा उलोवणी करतले. भारत आणि पाकिस्तान हांच्या मदीं जाल्ल्या झुजाबंदी उपरांत तात्पुरते बंद दवरिल्ले 32 विमानतळ आता नागरी विमान येरादारी खातीर सुरू केल्यात अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणान दिल्या. पहिली हे 32 विमानतळ ह्या महिन्याच्या 15 तारखेमेरेन नागरी विमान येरादारी खातीर बंद दवरिल्ले. भारतीय विमानतळ प्राधिकरणान एका निवेदनात विमान कंपन्याकडेन प्रवाशांनी आपल्या विमान प्रवाशाविशी स्थितीची तपासणी करची आनी नेमान अद्ययावत माहिती खातीर विमान कंपन्यांच्या संकेतथळार नदर दवरची अशी शिफारस केल्या. देशातल्या नागरिकांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा हेतान 10 उपगिरे पुराय 24 वरां काम करतात अशे इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन हांणी सांगले. अगरतलाच्या नुस्तेमारी महाविद्यालय इम्फालातल्या केंद्रीय शेतकी विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत सुवाळ्यात ते उलयताले. आमच्या देशाची सुरक्षितताय सुनिश्चित करपाची जाल्यार आमच्या 7000 किलोमीटर दर्यावेळाचेर नजर दवरची पडटली. उपगिरे आनी 2 तंत्रज्ञानाच्या उपेगान देशाक जायत्यो गजाली साध्य करपाक मेळटात अशें तांणी सांगले. आयज देशात बुद्ध पौर्णिमा मनयतात. थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमारातल्या लाखांनी भक्त बुद्ध जयंती निमतान बिहारातल्या बोधगयाक पावल्यात. ह्या निमतान महामोदी देवळात खाशेली प्रार्थना आयोजित केली. मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी लोकांक बुद्ध पौर्णिमेची परबी भेटयल्यात. मनीसपणाच्या कल्याणा खातीरचो मुळावो मंत्र हो अहिंसा, मोग, दया हांचो आसा असो हो मंत्र भगवान बुद्ध हांणी दिल्लो असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या संदेशात म्हळा. तांचे विचार एक तत्वनिष्ठ आणि शिस्त आशिल्ली जीण जगपाक उर्बा दितात असे राष्ट्रपतींनी म्हळा. हे विचार आमचो एकवट, एकचार, सामाजिक न्याय ह्या गजालीवेलो विश्वास वाढयतात असे तांणी मुखार सांगले. वर्ष 2047 मेरेन विकसित भारत उभारपाक तरणाट्यांची भूमिका महत्वाची आसतली असे केंद्रीय युवा वेव्हार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा खडसे हांणी सांगले. पटनात प्रसारमाध्यमांकडेन उलयतना तांणी सांगले की आपले मंत्रालय माय इंडिया व्हॉलंटियर्स प्रोग्राम, पदयात्रा, युवा कनेक्ट आणि माय इंडिया पोर्टल सारखिले जायते उपक्रम चालीक लायता. ताका लागून तरणाटी पिळगी ह्या राष्ट्रनिर्माणीच्या ध्येयाकडेन जोडली वता. तरणाट्यांनी माय इंडिया पोर्टलाचेर सामील जावपाचो उलो तांणी ह्या वेळार मारलो. छत्तीसगडात काल राती जाल्ल्या रस्तो अपघातात 13 जणांक मरण आयले. इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे घडणुकेचेर दुःख परगट आयला. मरण आयिल्ल्याच्या दरेका कुटुंबाक 2 लाख रुपये जाल्यार जखमी जाल्ल्यांक दरेकी 50,000 रुपयांची मजत जाहीर केला. भारतीय हवामान खात्यान आयज देशातल्या अस्तंत बंगाल आणि सिक्कीमातल्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आणि भारतीय क्रिकेट पंगडाचो महान खेळगडो विराट कोहली हाणें कसोटी क्रिकेटीतल्यान आपूण निवृत्त जाता अशी घोषणा केल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार।